श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। चांगदेव पासष्टीच्या 19व्या उवीरव्याचं विश्लेषण चालू आहे आणि त्या विश्लेषणामध्ये काल सुंदर भाग आला होता, ओवी 19वी, सुताची गुंजे आत बाहेर नाही दुजे, तेवी तीन पडे वीण जाणी जे त्रिपुटी हे। तर ही जी दृश्य दर्शन आणि दृष्टा ही त्रिपुटी शेवटी त्या परमात्म्यामध्येच विलीन होत असते। आधी दृश्य आत्मा आहे, दृष्टा ही आत्मा आहे, दर्शनाची क्रियासुद्धा आत्मा आहे आणि हे सर्व संवित्तीमुळे घडून येते असं आतापर्यंत सांगून झालेलं होतं। आता माऊली म्हणतात की ही जी त्रिपुटी निर्माण होते ही सुद्धा तो परमात्माच आहे आणि शेवटी ही त्रिपुटीसुद्धा त्या परमात्म्यामध्ये लीन होते। अशा सूक्ष्म पातळीवरचं हे निरूपण चांगदेवाच्या पत्रोत्तराच्या माध्यमातून माऊली या सर्व जगाला देत आहे। याचा उर्वरित भाग आज आपण घेऊया।
पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
काल आपण निर्जीवा दगडाची काय करीसी सेवा माऊलीचा हा अभंग पाहिला होता की कशाला इकडे तिकडे, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, तुकडोजी महाराजांचं प्रसिद्ध भजन। संत जनांचे ऐकत नाही इंद्रियांचे ऐकतो, किती साध्या सरळ भाषा तुकडोजी महाराजांनी सांगितलंय। काही गरज नाही हेलपट्या मारायची, कधी काशीला, कधी बद्रीनाथाला, कधी कन्याकुमारीला, कधी द्वारकेला, तर कधी पुरीला। निर्जीवा दगडांची काय करशी सेवा, तो तुझं निर्दैवा काय देईल। आणि कौणे गुणे भुली पडला गवारा, तीर्थाच्या माहेरा नोळखसी, तुझ्या आतमध्येच जे एवढं मोठं तीर्थ उपस्थित आहे, तुझ्या आतमध्येच तुला गाईड करणारं, तुझं मार्गदर्शन करणारं मुख्य तीर्थ तुझ्या आतमध्येच आहे। आणि खरोखर तो आत्माच प्रत्येक ठिकाणी गाईड करत असतो, तोच मार्गदर्शन करत असतो, दुर्दैवाने आपण त्याचं ऐकत नाही। जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या आत्म्याचं ऐकाल, तुम्हाला या लौकिक जगतामध्ये सुद्धा धोका मिळणार नाही। बरेच लोक असतात ते शेवटल्या क्षणी आपला निर्णय फिरवतात। आता इथे प्रसंगानुसार एक छोटीशी गोष्ट आठवते। महाराष्ट्रात सर्वांना ओळखीचं असलेलं नाव सिंधुताई सपकाळ। सिंधुताई सपकाळांची एक मुलाखत मी ऐकली, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी परमात्म्याला कसं जवळून पाहिलं, खूप जवळून पाहिलेलं आहे आणि ती माझ्या आत्म्याची आवाज होती, आत्म्याचा तो ध्वनी, तो आवाज, तो नाद मी ऐकला आणि एका मोठ्या विकट प्रसंगातून मी बचावले। त्या म्हणाल्या, एकदा एका गावामध्ये काही कामानिमित्त मी गेले होते, मला काही घर ना दार, आणि डोंगरातलं गाव होतं, मी परतीसाठी एसटीची वाट पाहत होते, एसटीने मला प्रवास करायचा होता, पूर्ण आभाळ भरून आलेलं, पावसाळ्याचा तो मृग नसताचा पाऊस सुरुवातीचा, जेव्हा मान्सून ऑनसेट करतो त्यावेळेची गोष्ट, आणि पूर्ण काळं काळं झालेलं ढग आकाश आणि पाऊस येणार, मी वाट पाहत होते की एखादं साधन मला मिळावं, एखादा ट्रक आला तर त्याच्यात चढायची सुद्धा माझी तयारी होती। तितक्यात एक एसटी आली, एसटी आली, माझा अवतार खूप वाईट होता, हात्या हातामध्ये एक फाटलेली पिशवी, लुगडं घातलेलं ते पाच ठिकाणी फाटलेलं असेल, झिपरे केस, त्यामुळे एका भिकारींसारखी अवस्था माझी होती. मी एसटीत चढले. चढल्यानंतर सगळ्यांनी माझ्याकडे किळसवाण्या नजरेने पाहिलं की अरे ही काय बला, कुठली बला या आपल्या गाडीमध्ये शिरते आहे. म्हणून बस निघणारच होते, त्या कंडक्टरनी मला अशा पाहिल्यानंतर मलाही थोडंसं वाटू लागलं की मी चढू की नको. तर त्यांनी विचारलं की कुठे जाणार. मी माझ्या गंतव्याचं नाव सांगितलं तर त्यांनी म्हटलं की नाही नाही तिकडे बस जाणारच नाही, जेव्हा की मला माहिती होती की बस तिथे जाणार आहे. त्यांनी म्हटलं की तिकडे बस जाणारच नाही. तितक्यात खाली एक माणूस मला म्हणला, ताई ताई माझ्याकडे एक चहा पिऊन जा ना. मी त्याला म्हटलं, अरे एस टी सुटायची वेळ झाली, मी तुझ्याकडे कशाला चहा घेऊ. नाही नाही एक चहा घेऊन जा ना, काल तुम्ही ना काल रात्री त्या एका त्या झोपडीमध्ये तुम्ही थांबला होता तिथे खूप छान सुंदर भजन म्हटलं हो तुम्ही, मला खूप आवडलं. असं बोलून तो विनंती करू लागला. मी मला वाटलं की आता जर ही बस निघाली तर मला परत बस मिळणार नाही. पण त्याची कळकळ इतकी होती, त्याच्या विनंतीमध्ये इतकी आर्तता होती की अचानक आतून मला आवाज आला. आतून माझ्या आत्म्याने म्हटलं की खाली उतर, याची आर्त कळवळ पहा, त्याचा विचार कर. आणि म्हणून मी खाली उतरले आणि एस टी निघाली. तितक्यात तो मला घेऊन एका बोळीतून जाऊ लागला. अचानक पावसाला सुरुवात झाली आणि जोराची वीज कोसळली. एस टी 100 मीटर पुढे गेली असेल, ती वीज त्या एस टीवर पडली. त्या एस टीत बसलेले 62-63 प्रवासी जागीच मेले. डोंगराळ भाग होता, एस टी सुद्धा खाली कोसळली. त्या क्षणी मला जाणवलं की मी माझ्या आत्म्याची आवाज ऐक माझा आत्म्याचा आवाज ऐकला, माझ्या आत्म्याने माझं कसं मार्गदर्शन केलं आणि कसा बचाव केला. तो त्या बोळीत गेलेला म्हातारा ज्याला मी शोधत होते तो मला कधीच परत सापडला नाही. आणि सिंधुताई म्हणतात, सिंधुताई त्याच इंटरव्ह्यूमध्ये पुढे म्हणतात की आपण आपल्या आत्म्याचा आवाज कधीही अंडर एस्टिमेट करू नये, कधीही नजरअंदाज करू नये. आपल्या आत्म्याचा जो आवाज असेल त्याचा सन्मान करा. तुमचं नुकसान झालं तरी चालेल, म्हणून आत्म्याचा आवाज ऐकून पुढे जो जातो त्याला कधीच कोणत्याच प्रकारचं नुकसान होत नाही. लॉंग टर्ममध्ये तो फायद्याचाच असतो. ह्या लौकिक जगामध्ये भौतिक जगामध्ये सुद्धा याची अनुभूती आपल्याला घेता येते. या ग्रुपवर अशा प्रकारची प्रत्येकाजवळ एक एक कहाणी, एक एक स्टोरी, एक एक कथा असेल. प्रत्येकाच्या आयुष्यात हा अनुभव प्रत्येकाला आला असेल, पण दुर्दैवाने आपण त्या आत्म्याकडे आपण कसं जावं याबद्दल आपण प्रयास केलेला नसतो. ध्यानाचा मार्ग सोपा मार्ग, सरळ मार्ग. जन्मोजन्मी आपल्याला समृद्ध ठेवणारा मार्ग, आपल्याला चित्ताची शक्ती वाढवणारा मार्ग. कुठल्याही विकट परिस्थितीमध्ये आपल्याला विचलित होऊ न देणारा मार्ग, असा तो ध्यानाचा मार्ग, तो ईश्वराकडे घेऊन जातो. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक अभंगांच्या मार्फत हे सांगितलेलं आहे.
व्रते तपे तीर्थे तव चीवरी गर्जती, जव देखली नाही तुआ तूते. जेथे वेदा मौन्य पडे, श्रुती नेती नेती म्हणोनी बहुडे. ते सुख वाडे कोडे भोगी जेसू. नखा पासुनी शिखा व्यापुनिया आहे, बाप रखमा देवी वरे विठ्ठल हृदयीचा.
व्रते तपे तीर्थे तमची वरी गरजती जव देखले नाही तुवा तूते। एखादं तीर्थक्षेत्र, तपक्षेत्र, निर्णया प्रकारची व्रत उद्यापने हे तोपर्यंतच खरी वाटतात, बरी वाटतात जोपर्यंत तू तिथे गेला नाही। एकदा का तुम्ही बालाजीला गेला, तिथले धक्के खाल्लेत, इतके धक्के खाऊन देवासमोर, त्या देवाच्या प्रतिमेसमोर, त्या मूर्तीसमोर काही सेकंड तिथे उभे राहता, नंतर तुम्हाला तिथून खेदून देतात। रामेश्वरमला गेलात काय 15 मिनिटं 20 मिनिटं, जास्तीत जास्त तिथे अभिषेक कराल, नंतर तर तुम्हाला येणे आहेच ना। जव देखिले नाही तुवा ते, जोपर्यंत तू पाहिलं नाही तोपर्यंत ते वाटते। जेथे वेदा मौन पडे श्रुती नेती नेती म्हणून बहुडे, ते सुख वाडे कोडे भोगी जे सुई। जिथे वेदांना मौन बाळगावं लागते, जिथे श्रुती नको नको असं म्हणते, आणि ते जे वाडे कोडे सुख आहे, वेडे वाकडे जरी असले प्रत्येकाच्या अनुभूतीप्रमाणे, तरी तेच असली सुख आहे, आणि ते आपल्या आत्म्याजवळ आहे। नखापासून शिखा व्यापुनी आहे, बाप रखमादेवीवर उठ्ठल हृदयीचा ध्यायी सुखे रया। आणि त्या आत्म्याचे दर्शन झाल्यानंतर जे सुख होते ते अप्रतिम आणि सगळ्यात मोठं सुख असते, त्यापेक्षा दुसरं कोणतं सुख नाही। माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या अनेक रचनांमधून, अनेक अभंगांमधून, तुकोबारायाच्या अभंगांमधून, आणखीन चोखामेळ्याच्या अभंगांमधून हा आपल्याला उपदेश मिळतो, आणि हा फार मोठा मोलाचा उपदेश आहे। निर्जीव दगडाला जर देव समजलं आणि त्याची सेवा केली, तर तो दगड अचेतन दगड तुला निर्दैवाला काय देणार आहे? सर्व तीर्थाचे जे माहेरघर, ते असलेला जो आत्मा, त्याच्या चरणाशी अष्टोत्तरशे म्हणजे असंख्य तीर्थे वास करतात, आणि तो हृदय कमळ आरामू, काय सुंदर शब्द ज्ञानेश्वरी माऊली वाढतात, तो हृदय कमळ आरामू, तो तुझ्या हृदयामध्ये असलेला आत्माराम, हे मूर्ख माणसा तू कसा विसरलास? जवळचा देव सोडून अन्य ठिकाणी देव शोधण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःला शीन करून ठेवलं। चांगदेव महाराजांना उपदेश करताना माऊलीला हेच ठसवून ठसवून सांगायचं आहे की हे दृश्य, दृष्टा आणि दर्शन, ही जी त्रिपुटी आहे, ही त्रिपुटी काही नसून तो एक परमात्माच आहे। सिंधुताईच्या कथेमार्फत, त्या एका प्रसंगामार्फत हे सांगण्याचा प्रयत्न होता इथे, की जर का आपण त्या आत्म्याशी एकरूप झालो, आपण आत्मस्वरूपात आलो, देह तादात्म्य सोडून आत्मतादात्म्यावर आलो, तर नक्कीच आपल्याला योग्य मार्गदर्शन तर मिळेल, पण आपण त्या परमात्म्याच्या मार्गावर चालू लागू। देवी तीन पणे विन जाणी जे त्रिपुटी आहे, या त्रिपुटीला तीन तिरपट समजू नका, किंवा तीन वेगवेगळ्या भागात विभक्त आहे ही त्रिपुटी असं समजू नका। हे तीन वेगळे भागच नाही आहे, हे तीन वेगळे भाग हे एकच आहे, आणि मग तो एकही तिथे उरत नाही। सर्व प्रकारची व्रते, तपे, साधने तोपर्यंतच गर्जना करतात जोपर्यंत तू त्या आत्मारामाला पाहिले नाहीस। एकदा का तुझी त्या आत्म्याची भेट झाली, एकदा का त्या आत्म्याची भेट झाली, तर मग आणखीन पाहण्यासाठी काही शिल्लक राहत नाही। बऱ्याच लोकांना ही अनुभूती येते, चेंगरा चिंगरीमध्ये बरीच लोक मरतात। तीर्थाला जाऊ नका असं म्हणत नाही आहे, माऊलीसुद्धा असं म्हणत नाही आहे। तीर्थाला गेल्याने तुमची श्रद्धा दृढ होईल, स्थिर होईल, पण तिथे देव मिळेल या चुकीच्या भ्रमाने जगू नका, आणि या चुकीच्या भावनेने जाऊही नका। तिथे काही देव नाही आहे, देव आहे तो तुमच्या अंतकरणात आहे। तुमच्या अंतकरणातल्या देवावरच तुमची श्रद्धा स्थिर व्हावी, यासाठी हे तर सर्व तीर्थक्षेत्रे आहे। तीर्थक्षेत्रांची जी कल्पना आहे ती ऑलटुगेदर निराळी आहे, ती नंतर एखाद्या दिवशी बोलूया। जोपर्यंत त्या आत्मारामाला पाहिलं नाही तोपर्यंतच ही तीर्थक्षेत्रे वगैरे बरी वाटतात। जेथे वेदांनाही त्या आत्म्याचे पूर्ण वर्णन करता आले नाही, त्यांना मौन पडले, श्रुती काय म्हणतात, नेती नेती, तो असा नाही तसा नाही, नाही नाही म्हणून नेगेटिव्ह एलिमिनेशननी पॉझिटिव्हिटी दाखवण्याचा प्रयत्न करतात वेद. कारण याला दाखवताच येत नाही, याला एक्सप्लेनच करता येत नाही, कारण ज्यांनी याला पाहिलं तो परत देह तादात्म्यावर आलाच नाही. म्हणून त्याचे सुख आनंदाने का भोगू नये? तो आपल्यालाच देहामध्ये नखापासून शेंडीपर्यंत सर्वत्र व्यापलेला आहे. असा बाप रखुमाई विठ्ठल या आत्मारामाच्या रूपाने या हृदयामध्ये सदैव बसलेला असताना त्याचे सुख का भोगू नये? तर त्याचेच सुख भोगावे. तेवी तीनपणे विन जाणीजे त्रिपुटी हे. मूळ ओवीमध्ये सुताची गुंजे आत बाहेर नाही तुझे, तर ही तीनपणाची त्रिपुटी, तीनपुणाची त्रिपुटी सुद्धा तीन भागामध्ये विभक्त करते ना. तिथे तीन शब्द आलाच ना, हा तीन शब्दही जिथे नको आहे. हा तीन एक होऊन जावा आणि तो एकही नंतर शून्य होऊन जावा, नाही का? तो एक जेव्हा शून्य होऊन जातो तेव्हा खरी परमात्मा प्राप्ती. त्या परमात्म्याची जी उच्च स्थिती, त्या पातळीवर गेलेले जे असतात ते अनुभवू शकतात. आता चांगदेव 65 याची 19 ओवी चाललेली आहे, पण आतापर्यंत सुद्धा तो परमात्मा असा तसा असं काही आलं का? त्या ज्ञानाची व्याख्या करता आली का? संपूर्ण ज्ञानेश्वरी आपण पाहिली, त्यात कुठेतरी व्याख्या आली का? अमृतानुभव जेव्हा घेऊ तेव्हाही आपल्याला समजेल की तो अमृताचा अनुभव आहे, पण त्या अनुभवातून आत्मा कसा आहे, कोणत्या रंगाचा आहे, कोणता किती वजनाचा आहे काही सांगता येतं का? ज्ञान, ज्या ज्ञानाने तो आत्मा आपल्याला सापडतो भेटतो, ते ज्ञानच मुळात व्यक्त करता येत नाही. म्हणून ज्ञानेश्वरीच्या 13 अध्यायामध्ये क्षेत्र क्षेत्रज्ञ सांगून झाल्यानंतर पुढे माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचं वर्णन करतात आणि तो प्रसिद्ध श्लोक अमानित्व अदंबित्व महिंसा, तो जो ते जे 16 लक्षणं सांगितलेली आहे ज्ञानियांची, ज्ञानाची नाही बरं का, ज्ञानियांची, ज्यांना ज्ञान प्राप्त होते त्यांची लक्षणे ज्ञानाची नाही आहे. ज्ञानाची लक्षणं सांगताच येत नाही. असं म्हणतात की अष्टांग योगाच्या माध्यमातून समाधीपर्यंत जे पोचतात, ध्यानानंतर समाधी लागते, त्या समाधी म्हणजे समाधीमध्ये काय होते नेमकं हे कोणालाच एक्सप्लेन करता येत नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी 6 अध्यायामध्ये अष्टांग योगाचं विस्तृत वर्णन केलं आहे. नाथ संप्रदायाचा ते तो विशेष प्रसाद जनसमूहाला मिळालेला आहे आणि मराठी माणसांचा त्यांचं भाग्य इतकं थोर होतं की माऊलींनी 6 अध्याय हा मराठी भाषेत, प्राकृत भाषेत सांगितल्यामुळे मराठी भाषिकांना त्याचा विस्तृत लाभ मिळालेला आहे. पण शेवटी समाधी म्हणजे काय? आता काही खोटे लेखक त्याच्यावरही पुस्तकं लिहितात, तेही एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न करतात. ते एक्सप्लेन करण्यासाठी उरणार कोण? ज्याला त्याचा अनुभव आलेला आहे तो लिहिण्यासाठी शिल्लक राहील का? आणि काय लिहेल? खरोखर शब्द सफिशियंट आहेत का? वाङ्मय सफिशियंट आहे का हे एक्सप्लेन करण्यासाठी? वाङ्मयाच्या कार्यक्षेत्रात हे मोडतं का? ज्यांना 300-400 वर्ष समाधी लागत असते, जे कैवल्य कुंभक योगी शेकडो वर्ष गुफेत बसलेले असतात, ते कसे एक्सप्लेन करणार? कारण एक्सप्लेनेशन ही या समाजाची भाषा आहे. तो समाज हिंदू समाज असेल, आंग्लभूमीवरचा इंग्लिश समाज असेल, USA समाज असेल, कॅनडाचा असेल, जर्मनीचा असेल किंवा कुठलाही असेल, प्रत्येक समाजात वेगवेगळं कल्चर आहे, वेगवेगळी भाषा आहे, वेगवेगळी समज आहे, आणि ती त्या समाजापुरती मर्यादित असो नसो पण त्या समाजाने पोषण केलं आहे त्या अंडरस्टँडिंगचं, तर त्याच्याने तर याला एक्सप्लेन करता येत नाही. तर जी गोष्ट एक्सप्लेनच करता येत नाही तिला ग्राह्य कसं मानायचं? बरेच बुद्धिमान असा तर्क देतात की जी गोष्ट एक्सप्लेनच करता येत नाही त्या गोष्टीला आपण मानायचं तरी कसं? तर म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात की वारा आहे हे तुम्हाला सांगता येतं का? जर तुम्ही हात हलवला नाही किंवा एखादा पेपर हलवला नाही तोपर्यंत किंवा पंखा सुरू केला नाही तोपर्यंत वारा आहे हे कळतं का? फुलांचा सुगंध कोणत्या रंगाचा आहे? फुलं आहेत पण सुगंध आहे असं काही दिसतं का? त्या सुगंधाला व्यक्त करता येतं का? त्या सुगंधाचे ॲट्रिब्यूट्स असतात का? आता क्वालिटेटिव्ह पॅरामीटरमुळे आपल्याला माहिती आहे की गुलाबाचा सुगंध कसा, मोगऱ्याचा कसा आणि एका तिसऱ्या वेगळ्या फुलाचा सुगंध कसा, पण ते काही लिहिता येतं? ते काही एक्सप्लेन करता येतं? तसं आता ते नसतानाच आपण ते मान्य करतो ना, त्याला सुगंध म्हणतो, हे मान्य करतो, वाऱ्याला वारा म्हणतो, थंडा वारा, गरम वारा, त्यालासुद्धा आपण क्वालिफाई करण्याचा प्रयत्न करतो, क्वांटिफाई करण्याचा प्रयत्न करतो, क्वालिटेटिव्हली त्याला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. मग इथेच का बरं आपल्याला फार मोठं प्रूफ पाहिजे? ज्ञान म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय? तर म्हणून हे सगळं तर्काची भाषा इथे चालत नाही. तर्काच्या भाषेच्या बाहेर जाऊन सांगितलं ना, एक असतो प्रमाण, एक असते तर्क, या दोन्ही दोघांच्याही पल्ल्याड जाऊन हे मान्य करायला लागेल. आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी या ओवीच्या माध्यमातून हे सांगितलं की जर आपण हे दृश्य, दृष्टा आणि दर्शन हे तीन वेगवेगळे समजले तर आपल्याला तो परमात्मा कळायचाच नाही. म्हणून हे आपल्याला हे मान्य करायला लागेल की परमात्मा ही जी तीन प्रोसेस आहे किंवा ट्रायव, ज्याला म्हणून ट्रायव, या ट्रायवमध्ये दृश्य दर्शन दृष्ट दृश्य दर्शन आणि दृष्टा या त्रिपुटीमध्ये तोच भरलेला आहे. इथे थांबायच्या आधी एकदा त्या ओवीचा पुनरुच्चार करूया.
सुताचिये गुंजे आत बाहेर नाही तुझे तेवी तीन पणे विन जाणिजे त्रिपुटी हे.
अशा प्रकारे 19वी ओवी आज इथे समाप्त झाली. उद्या 20व्या ओवीकडे आपण लागूया.
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री पंढरीनाथ महाराज की जय.